चीनीमंडी.com पॉडकास्ट।
माण आणि खटाव तालुक्यातील शेती फुलणार, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेला मिळणार 1,330 कोटी। सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या दोन तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या जिहे कठापूर येथील गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या 1,330,74,00,000 द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। या प्रकल्पामुळे 20,500 हेक्टर क्षेत्रातील शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे। यामुळे उपसा सिंचनावर शेतकऱ्यांचा होणारा खर्च वाचणार आहे। गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यातील कठापूर गावाजवळ असून या योजनेद्वारे एकूण 3 टप्प्यांमध्ये 3.17 अघनफूट पाणी उचलण्यात येणार आहे। याद्वारे खटाव तालुक्यातील 11,700 हेक्टर आणि माण तालुक्यातील 15,800 हेक्टर असे एकूण 27,500 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्याचं नियोजन आहे। या प्रकल्पाअंतर्गत एकूण पाणी वापर 3.17 अघनफूट इतका असून त्यापैकी धोम बलकवडी धरणामधून 0.53 अघनफूट आणि कृष्णा नदीतून 2.64 अघनफूट इतका पाणी वापर नियोजित केला आहे। या योजनेस महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळानं 11 फेब्रुवारी 1997 नुसार 269,07,00,000 प्रस्तावास मूळ प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि त्यानंतर शासनानं 6 नोव्हेंबर 2017 1,85,54,00,000 किमतीस प्रथम सुप्रमा प्रदान केली आहे। प्रथम सुप्रमानुसार माण नदीवरील 17 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील 15,800 हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांनी स्वखर्चानं खासगी उपसा सिंचनाद्वारे सिंचनाखाली आणणं प्रस्तावित होतं। तथापि हा भाग दुष्काळी असल्यानं लाभधारकांची स्वखर्चानं उपसा करण्याची क्षमता नसल्यानं शासकीय उपसा सिंचन योजना राबवण्याची मागणी होती। त्यामुळे प्रकल्पामध्ये आंधळी उपसा सिंचन योजनेचा नव्यानं समावेश करून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळानं दिलेल्या प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास शासनानं मंजुरी दिली आहे।